चीनीमंडी.com पॉडकास्ट।
साखर कारखान्यामध्ये अपघात, 3 मजूर जखमी। द किसान सहकारी साखर कारखाना सांठेयाव मध्ये सोमवारी बॉयलरच्या ईसपी च्या दुरुस्ती दरम्यान रिपीट द किसान सहकारी साखर कारखाना सांठेयाव मध्ये सोमवारी बॉयलरच्या ईसपीच्या दुरुस्ती दरम्यान प्लॅटफॉर्म तुटल्यामुळे तिथे काम करणारे 3 मजूर जखमी झाले। 12 फूट उंचावर काम सुरू होते, वरून पडल्यामुळे 3 मजूर जखमी झाले। उपचारादरम्यान एका मजुराची स्थिती गंभीर झाल्याने डॉक्टरांनी त्याला लखनौमध्ये घेऊन जाण्यास सांगितले। साखर कारखान्यात झालेल्या दुर्घटनेमुळे कर्मचाऱ्यांना धक्का बसला आहे। साखर कारखाना सांठेयाव मध्ये पुढच्या काळात हंगामाबाबत युद्ध पातळीवर साफसफाई आणि दुरुस्तीचे काम सुरू आहे। साखर कारखाना सुरू करण्याचा ठेका जैक कंपनीकडे आहे। ही संस्था अन्य ठेकेदाराकडून दुरुस्ती करून घेत आहे। सोमवारी संध्याकाळी 4 वाजता 35 वर्षीय कर्मचारी वसीम अहमद राहणार लक्ष्मीपूर फिटर, 28 वर्षीय शिवपाल राहणारा बलरामपूर हेल्पर आणि 30 वर्षीय सोनू राम बलरामपूर वेल्डर दुरुस्तीचे काम करत होते। वेल्डिंग करताना प्लॅटफॉर्म तुटला। प्लॅटफॉर्म पडल्याने 3 कर्मचारी गंभीर जखमी झाले। घटनेनंतर कारखान्यात गोंधळ माजला। जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। गंभीर जखमी झालेल्या वसीमला डॉक्टरने लखनौमध्ये नेण्याचा सल्ला दिला।